हरि ओम। त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं पूर्वारुकमिव बंधनान् मृत्योर्मुक्षेयमामृतात्। यो रुद्रो अग्नौ यो अप्सु य ओषधीषु यो रुद्रो विश्वा भुवना विशेष तस्मै रुद्राय नमो अस्तु। तमुष्टु हि यस्विषु सुधन्वायो विश्वस्य क्षयति भेषजस्या। यक्ष्वा महेशौ मनसाय रुद्रं नमोभिर्देवमसुरन्दुवत्या। अयं मेहस्तो भगवान् अयं मे भगवत्तरः अयं मे विश्वभेषजोऽयं शिवाभिमर्शनः। ये ते सहस्रमयुतं पाशाः मृत्योमर्त्याय हन्तवे तान् यज्ञस्य मायया सर्वानवयजामहे। मृत्यवे स्वाहा मृत्यवे स्वाहा। ओम नमो रुद्राय विष्णवे मृत्युर्मे पाहि। प्राणानां ग्रंथिरसि रुद्रो मां विशांतकः तेनान्नेनाप्यायस्व। ओम शांति शांति शांतिः। अग्ना विष्णु शजोषसेमा वर्धन्तु वांगिरः। द्युम्नैर्वाजेभिरागतं वाजस्य मे प्रसवस्य मे प्रयतिष्य मे प्रसिदिष्य मे भीतिष्य मे क्रतुष्य मे स्वरस्य मे श्लोकस्य मे श्रावस्य मे श्रुतिष्य मे ज्योतिष्य मे सुवस्य मे प्राणस्य मे पानस्य मे व्यानस्य मे सुष्य मे चित्तञ्च माधीतञ्च मे आधीतं च मे वाक्च मे मनश्च मे चक्षुष्य मे श्रोत्रं च मे दक्षस्य मे बलं च मोजस्य मे सहस्य म आयुष्य मे जरा च म आत्मा च मे तनूश्च मे शर्म च मे वर्म च मेऽङ्गानि च मे स्थानि च मे परुगषि च मे शरीराणि च मे।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथांच्या स्मृती सद्भक्त राधिका वेल्हाय आपल्या समोर आता प्रगट करेल।
श्रीराम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। साधारणतः 1985 सुमारास स्वामी बागेश्वर निवास मधून माया अपार्टमेंट मध्ये राहायला आले, त्यामुळे केंद्रात ये जा करण्याचे स्वामींचे थोडेतरी श्रम वाचले। स्वामींचा दिनक्रम खूप व्यस्त असे आणि अगदी मिनिट टू मिनिट बांधलेला असे, त्यामुळे दिवसभरात विश्रांतीसाठी त्यांना अर्धा तास सुद्धा शोधून काढावा लागे। त्यातही आयत्या वेळेला कोणी दर्शनासाठी आलं तर स्वामींना त्रास होत असला तरी त्या व्यक्तीला ते विनमुख पाठवत नसत, त्यामुळे आठवड्यातून एक दिवस स्वामींना संपूर्ण विश्रांती मिळावी या दृष्टीने विचार विनिमय चालू होता। स्वामींच्या पद्धतीनुसार सगळ्या बाजूंनी विचार करून ते निर्णय घेत असत। एकदा अशाच पद्धतीचं बोलणं चालू असताना माझ्या आत्या श्रीमती कुसुमताई वेल्हाळ तिथे होत्या। त्या म्हणाल्या, आपल्या वाड्यात एक खोली रिकामी आहे, तिथे थोड्याशा सोयी करून घेते, तिथे तुम्ही विश्रांतीसाठी आलात तर तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही। स्वामींना स्वतःसाठी काही सोयी करून घेणं मानवत नव्हतं की काय होऊन जाणे। एकदा वाड्यातून जाताना स्वामींनी ती खोली पाहिली आणि म्हणाले, ध्यानासाठी ही खोली चांगली आहे। मध्ये थोडे काही दिवस गेल्यानंतर एक दिवशी स्वामी म्हणाले, गुरुवारी सकाळी 6:30 ते 8 आपण वाड्यातल्या खालच्या खोलीत ध्यानाला बसूया। अनपेक्षितपणे स्वामींनी ही सुरुवात केली होती। स्वामींच्या समवेत ध्यानाला बसायला मिळणार म्हणून खूपच आनंद झाला, पण त्याचबरोबर मनात एक भीतीही वाटत होती। दर गुरुवारी स्वामी घरी येऊन जाईपर्यंत सगळं नीट होईल ना? स्वामींच्या वेळेच्या कटाक्षाप्रमाणे घरातले सगळेजण उपस्थित राहतील ना? मध्येच काही अडीअडचणी तर निर्माण होणार नाही, असे काही काही विकल्प येत होते, पण माझी ही सगळी भीती अगदी अनाठाई पडली। स्वामींनी सगळ्यांनाच इतकं प्रेम लावलेलं होतं की सगळेजण स्वामी यायच्या अगोदरच त्यांची वाट पाहत खालती वाड्यात उपस्थित असत। माझे वडील तर बुधवार रात्रीपासूनच मला आठवण करत, उद्या गुरुवार आहे, सकाळी ध्यान आहे, तुझ्या लक्षात आहे ना? ध्यानखोलीची सजावट स्वामींनीच केली, पहिले एक घुंगर आणलं, नंतर फोटो आणले, एक उभा पंखा घेऊन आले. घरात सतरंजा होत्या त्या घातल्या. स्वामींनी स्वतःसाठी एक थोडी मोठ्या आकाराची पेटी आणली आणि त्यावर गादी घालून आसन तयार केलं. सुरुवातीला जरा गडबडच उडून गेली. नंतर मात्र माझ्या काकांनी स्वामींसाठी एक सुरेखशी मध्यम आकाराची लाकडी तक्तपोशी तयार करून आणली. मग त्यावर गादी आणि तक्त्या ठेवून स्वामींचं आणि मातोश्री सौ सल्लाताईंसाठी एक मध्यम आकाराची गादी आणि तक्त्या अशी दोन्ही छान आसनं तयार झाली. ध्यानाला बसायला लागून 2-3 गुरुवार झाले असतील. एका गुरुवारी स्वामी एका खांद्यावर उपरणं आणि दुसऱ्या खांद्यावर निदान 2 माणसं उचलायला लागतील असं जाड धूळ जाजम घेऊन आईटी दमदार पावलं टाकत आले. आम्ही सगळे शक्तीतून बघतच राहिलो. माझे वडीलही तसे मजबूत बांध्याचे होते. त्यांनी ते चटकन स्वामींकडून घेतलं आणि आम्ही सगळ्यांनी मिळून 5 मिनिटात सगळं हलवून खोलीवर ते जाजम घातलं. ध्यानाला बसताना स्वामी म्हणाले, मी आणि सरलाताई ध्यानाला गादीवर बसतो आणि आपण सगळी मंडळी मात्र सतरंजीवर बसता. हे काही मला मानवत नाही. आपण सगळे सुखासनात ध्यानाला बसू. जगाच्या सुखोद्देशे शरीर वाचा मानस राहटणे ज्ञानेश्वरीतील या ओवीचा अनुभव स्वामींकडून वारंवार येतो. पहिल्या गुरुवारी आम्ही सगळेजण सकाळी 6:15 वाड्यात उभे होतो. बरोबर 5:30 कमी असताना भगवी वस्त्र परिधान केलेले स्वामी आणि पांढरी शुभ्र साडी नेसलेल्या मातोश्री सौ सरलाताई समोरच्या जिन्यावरून खाली उतरत होते. दिवसभराचं तेज पोटात साठवलेला उगवतीचा सौम्य सूर्य आणि उगवतीची आल्हाददायक सौम्य चंद्रकोर असे दोघेही एकाच वेळी घरात आल्यासारखे वाटले. त्या उभयतांच्या येण्याने वातावरण प्रसन्न झालं होतं. त्या प्रसन्न वातावरणात आम्ही सकाळी 6:30 ते 7:30 ध्यानाला बसलो. ध्यानातून उठल्यानंतर स्वामींनी ज्ञानेश्वरीतल्या ओव्या वाचल्या. नंतर श्रीराम गणेश वेद माता श्रीराम सद्गुरु भवत राता श्रीराम सज्जन श्रोता वक्ता स्वानुभव कथा श्रीराम हा संपूर्ण श्लोक म्हटला आणि पुढे 10 मिनिटं उत्स्फूर्तपणे बोलले. हाच नित्यनेम स्वामी जोपर्यंत ध्यानासाठी येऊ शकत होते तोपर्यंत कायम राहिला. गुरुवारी जेव्हा स्वामी प्रथमच ध्यानासाठी म्हणून आले त्या दिवशी स्वामी व मातोश्री सौ सरलातींची पाद्यपूजा केली. प्रसादासाठी म्हणून पेढे दूध आणि गोड शिरा असं केलं होतं. पुढच्या गुरुवारी स्वामी आले त्या दिवशी खोबऱ्याच्या वड्या दूध आणि थोडा तिखट मिठाचा सांजा असं होतं. तिसऱ्या बुधवारी संध्याकाळी स्वामींनी मला विचारलं, उद्या गुरुवार आहे, सकाळी प्रसादासाठी काय देते. स्वामींच्या एकंदर विचारण्याच्या पद्धतीवरून मी काही बोलले नाही, नुसतीच मान हलवली. स्वामी म्हणाले, अगं आपण ध्यानासाठी ना एकत्र येतो, मग त्यात हे खाणं पिणं कुठून आलं. मी पहिल्या वेळा आलो त्यावेळेला फारसं ठीक आहे, पण मला खात्री आहे की मी जर तुम्हाला सांगितलं नाही तर मी येतो आहे तोपर्यंत तुम्ही हे सगळं चालू ठेवणार. ध्यानापेक्षा तुझं आणि काकूंचं सगळं अनुसंधान आधी तो पदार्थ तयार करण्याकडे आणि नंतर तो स्वामींना आणि सगळ्यांना वाटण्याकडे असंच राहणार. त्यानंतर तू धावत पळत ऑफिसला जाणार हा असा काही प्रकार नव्हता. मी तुला अगदी स्पष्टपणे सांगतो की ध्यानानंतर हा खाण्याचा कार्यक्रम नको आणि या उपरही तो तसाच चालू राहणार असेल तर मात्र मी ध्यानालाच येणार नाही आणि खरंच येणार नाही. प्रसाद म्हणजे फक्त खडीसाखर, तेवढी तुला आणायची असेल तर आण, नाहीतर ती सुद्धा आपल्या घरात भरपूर आहे, इथूनच घेऊन जा. उद्या तुम्ही काही करू नका. उद्या ध्यानासाठी येईन तेव्हा घरच्या मंडळींना ही गोष्ट मी सांगेन, तू काही सांगू नकोस. मी आपली निमूटपणे पुन्हा मान हलवली. दुसऱ्या दिवशी स्वामी ध्यानासाठी आले. शेजारी फक्त पाण्याचा तांब्या आणि खडीसाखरेचा डबा ठेवला होता. ध्यान विसर्जित झाल्यावर स्वामी बोलत होते, मला तुमच्या घरी यायला खूप आवडतं. माझं तुमच्या सगळ्या मंडळींवर खूप प्रेम आहे. तुम्ही सगळी मंडळी एकमेकांना सांभाळून एकत्र राहता ते मला विशेष वाटतं. आजकाल पती पत्नी आई वडील मुलगा भाऊ भाऊ अशी जवळची नाती सुद्धा एकत्र राहणं कठीण आहे. याला कारण आपला स्वार्थ. सत्प्रवृत्त बुद्धी असेल तर ती आपलं जीवन समृद्ध करते. आपला इथला ध्यानाचा कार्यक्रम चांगला चाललाय, यात एकच बदल सुचवा असा वाटतो. ध्यानानंतर इथे नुसता प्रसाद नाही तर चांगलं प्रसाद भोजनच होत आहे, तो तेवढं नको. मला सगळं खूप आवडतं आहे पण माझ्या काही सवयी आहेत, त्या सवयीनुसार आवश्यक तेवढंच खाणं पिणं झालं म्हणजे माझ्या प्रकृतीला बरं राहतं. आणि इथेही एवढं सगळं करायचं म्हणजे घरातल्या सगळ्या भगिनी वर्गाची धावपळ होते आणि मुख्य ध्यान बाजूला राहतं. आपल्याला बोलायलाही वेळ कमी पडतो, म्हणून खाण्याचा कार्यक्रम नको, त्यासाठी मी स्वतंत्रपणे येईन. मग माझ्याकडे बघून हसत म्हणाले, काय चालेल ना? मी काय परत फक्त मान हलवली. मी संध्याकाळी 6:30 स्वामींकडे जात असे तेव्हा घराच्या दाराला नुसती साखळी लावलेली असे. बोटाने साखळी काढून आत गेलं की समोरच्या पलंगावर बसलेल्या स्वामी आणि मातोश्री सौ सरलाताईंचं दर्शन होत असे. हा जवळजवळ रोजचा परिपाठ होता. एकदा अशीच संध्याकाळी गेले होते तर पलंगावर फक्त मातोश्री सौ सरलाताई गंभीरपणे बसल्या होत्या. मी आज जाऊन नमस्कार करत होते तेवढ्यात म्हणाल्या की आज स्वामी आळंदीला गेले आहेत. माझा प्रश्नार्थक चेहरा पाहून पुढे म्हणाल्या की आज त्यांना जरा जास्तच व्याप झाला आहे, म्हणून ते म्हणाले की काही दिवस जरा एकांतातच राहतो. नंतर म्हणाल्या, तू मात्र आज जाऊन नित्याप्रमाणे ध्यानाला बैस. मला हे सगळं ऐकून धक्काच बसला. मी घाबरून जाऊन विचारलं, तुम्ही नाही गेलात बरोबर? सरलाताई म्हणाल्या, ते कोणी बरोबर येऊ नका म्हणाले. मी पुढे विचारलं, सरलाताई पण मग त्यांचं जेवण झोप आणि परत कधी येतील? यावर सौ सरलाताई नाराजीने म्हणाल्या की ते काहीच न बोलता तडक निघून गेले. मला तर हे सगळं विसंगतच वाटत होत. आज जाऊन ध्यानाला बसले खरी, पण रडूच यायला लागलं. वारंवार डोळे पुसून निग्रहाने बसायचा प्रयत्न करत होते. 5 मिनिटं गेली असती डोक्यावरती चिरपरिचित वत्सल हात जाणवला. पटकन डोळे उघडले तर समोर स्वामी उभे होते. इतका आनंद झाला, मी डोळे पुसून हसायला लागले. त्यांना म्हटलं, तुम्ही आळंदीहून आलात पण? स्वामी मिश्किलपणे हसत होते आणि मागे सरलाताई पण हसत होत्या. मला तर सुरुवातीला काही कळलंच नाही. स्वामी म्हणाले, अगं मी कुठे गेलोच नाही. आणि एवढं तेवढं झालं की स्वामी काय कुठे जाऊन बसतात की काय? मुळात स्वामींना कुणाचा व्यापच नाही. जगाची विश्रांती स्थान जया असं आहे. पण तू तरी इतकी कशी गाशी? मग मी पण म्हटलं, अहो एरवी कदाचित मी पण नसता विश्वास ठेवला. पण सरलाताईंनी गंभीरपणे सांगितल्यावर मला जरा सुद्धा शंका आली नाही. त्यावर सौ सरलाताई म्हणाल्या, अगं तुला सांगते, स्वामीच म्हणाले की आज राधिकाची जरा गंमत करूया. तू यायच्या अगोदर 5 मिनिटं मला सांगत होते, तू अशी अगदी गंभीरपणे बोल, मध्येच हसू नकोस. मी पडद्या मागे उभा राहतो पण तू सारखं पडद्याकडे बघू नकोस. बघू तर खरं काय करते ते. आम्ही तिघेही हसत होतो, मी पण हसत होते आणि माझ्या डोळ्यात पाणी होतं. ते पाहून स्वामी म्हणाले, तुम्हा सगळ्यांचं स्वामींवर खूप प्रेम आहे. तुम्हाला स्वामींखेरीज दुसरं काही नको आहे. तुमचं प्रेम हेच माझं मोठं भाग्य आहे. नंतर सौ सरलाताई सहज जाता जाता म्हणाल्या, उभीच तिला रडवलं झालं. यावर स्वामी लगेच म्हणाले, उभीच काय त्यात? भगवंतासाठी सद्गुरूंसाठी डोळ्यात अश्रू आले तर चांगलंच की, वाईट काय त्यात? सहज बघितलं कितपत तीव्र संवेग आहे ते. काय स्वामींच्या मनात होतं कुणाश्रव, मी आपले ध्यानासाठी डोळे मिटून घेतली.
तो हारत वाटी तो मणिका तो हारत वाटी तो मणिका झरे हो न कारण भरी झरे हो न कारण भरी हो झरे हो न कारण भरी झरे हो न कारण भरी विटेवरी यांची पावले समान तुची एक दान शूरदाता तुची एक दान शूरदाता हो तुची एक दान शूरदाता तुची एक दान शूरदाता विटेवरी जांची पावले समान विटेवरी जांची पावले समान मनाते संकल्प पाविल सिद्धि घरी राहे बुद्धि असे पाई घरी राहे बुद्धि असे पाई हो जरी राहे बुद्धि असे पाई जरी राहे बुद्धि असे पाई विटेवरी जांचे पावले समान तुका म्हणे मग धाडिले निरोपा तुका म्हणे मग धाडिले निरोपा
ध्यानाच्या वेळेचं एक श्लोक म्हणताना शेवटी सद्गुरु शिष्याला तत्व असे सांगतात व शिष्य सहा अहम असे म्हणतो व त्या पाठोपाठ शिष्याला शिष्यातला अहम कमी करण्यासाठी संकुचितता कमी करण्यासाठी सद्गुरु परत त्याला सहा म्हणजे तोच सर्वत्र भरून राहिलेला आहे असे व्यापक सांगतात हा मला समजलेला अर्थ बरोबर आहे का ह्या मंत्राचा तीनदा पुनरुच्चार केल्यावर म्हणजे शिष्याने सोहम असे म्हटल्यावर सद्गुरु त्याला परत सहा चा उपदेश केल्यावर ध्यानाला सुरुवात करण्यापूर्वी शिष्याला परत सोहमचे एक तीन पाच सात असे श्वास घेऊन ध्यानाला बसाव्यास सांगितले आहे म्हणजे सद्गुरूंच्या सहा अशा उपदेशानंतर शिष्याने साधकाने परत सोहमचे श्वास घ्यायचे याची सुसंगती कशी लावावी प्रथम परमात्मा आपल्यास पाहण्यास शिकावा व नंतर तो विश्वास भरून राहिला आहे हे पाहण्यास शिकावे हे समजले तरी ध्यानाचे श्लोक व सोहम व ध्यानाचे श्वास याचा मेळ घालताना गोंधळ उडाला आहे, तरी कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती. सहा शब्दाचा अर्थ प्रतिपादित करणारे श्वास घेता येतात का? तसे खूप चांगला प्रश्न नाही. असे काही प्रश्न जेव्हा येतात तेव्हा मी पाहतो की काही मंडळींचे चेहरे फार उजळून जातात जेव्हा उत्तम तर्कसंगतीने विचारलेला प्रश्न. असं करू एक ते बार की मोडलं जर पंच ठीक आहे. असं एवढं काय माझं मला पाहता येत नसल्यामुळे आता पण हे नाजूक नाहीये हे निश्चित असेल बर का, कारण माझ्या चष्म्याच्याही काड्या अशा अशा होतात पण त्या पक्क्या आहेत असं मला सांगितलं चष्म्या दुकानदाराने. खूप चांगला प्रश्न. तुम्हाला माहितीये की ध्यानाचे सगळे श्लोक म्हणून झाल्यानंतर जो सद्गुरूंचा उपदेश आहे तो उपदेश गुरुपदेश तीन वेळेला स्वामीजी म्हणायला सांगत होते. ओम तत्वम सोहम सहा असा तो उपदेश होता. हा उपदेश जप करण्यासाठी दिलेला नाही असा असल्यामुळे हा तीन वेळेला अर्थाकडे लक्ष देऊन म्हणायला सांगितलेला आहे. ओम तत्वम सोहम सहा किंवा श्रीम तत्वम सोहम सहा या वाक्याचा अर्थ असा आहे की सद्गुरु शिष्याला उपदेश करताना असं म्हणतात की ते अक्षर अव्यक्त निर्गुण निराकार असं ब्रह्म तत्व तूच आहेस, तत्त्वम असी हे अध्यारूप आहे. खरं वाक्य आहे तत्त्वम असी असं बोली भाषेत ते तू असं जसं म्हणावं तसं ते सद्गुरु शिष्याला म्हणतात की तत्त्वम असी समजा कंसात लिहा तुम्ही. तेव्हा उपदेश केल्याबरोबर शिष्य सद्गुरूंना प्रतिसाद देतो, तो म्हणतो की खरोखर तोच मी आहे सोहम. तिथेही अस्मी असा खरा शब्द आहे. सोहम अस्मी इति तोच मी आहे अशा प्रकारे शिष्य सद्गुरूंना उत्तर देतो किंवा प्रतिसाद देतो की तो निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य असा परमात्मा जो सहा अशा शब्दांनी शिष्य ध्वनित करतो तोच मी आहे. मी याचा अर्थ देह मन आणि बुद्धी याच्या बुडाशी असणारं जीव चैतन्य जे आहे ते मुळात परमात्माच आहे अशा प्रकारे शिष्य सद्गुरूंना प्रतिसाद देतो. त्यामुळे सद्गुरू प्रसन्न होता. हा जो उपदेश आहे हा संवाद रूपाने उपदेश आहे. सद्गुरू प्रसन्न होतात आणि त्याच्या पुढे जाऊन ते शिष्याला सांगतात की सोहम मध्ये ज्या मीचा तू उल्लेख करतोस तो वस्तुतः नाही, त्याच्या सकट सर्वत्र ते तत्वच भरून राहिलेलं आहे सहा. आणि त्याच्यानंतर मात्र शिष्य काहीही बोलत नाही. याचा अर्थ असा की शिष्याने तो तसाच्या तसा मान्य केला, उपदेश स्वीकारला. जे ओम आणि श्रीम हे शब्द आहेत ते ईश्वर वाचक शब्द आहेत. कोणताही मंत्र म्हणताना प्रारंभी ईश्वराचं स्मरण करण्याची प्रथा आहे, पद्धत आहे. त्याप्रमाणे ईश्वराला स्मरून किंवा सर्व शक्तिमान अशा परमात्म्याला परमेश्वराला स्मरून हा मंत्र म्हटला गेला, ओम तत्वम सोहम सहा। ओम तसंच श्रीम हा शब्द लावून देखील मंत्र म्हणण्याचा प्रघात आहे, असं असल्यामुळं श्रीम हा देखील शब्द चालतो। आपल्या संप्रदायामध्ये पूर्वापार भगिनी वर्गाला श्रीम हा मंत्र लावून, हा शब्द लावून तो मंत्र दिला गेला। आपण सगळे त्याची तशाच पद्धतीने आवृत्ती करत असतो। सद्गुरु शिष्याला हा मंत्र देताना भगिनी वर्गाला श्रीम हा शब्द लावूनच तो मंत्र देतात, आणि पुरुष वर्गाला ओम हा शब्द लावूनच तो मंत्र देतात। प्रघात मोडण्याचं काही कारण नाही, म्हणून हे एक आहे। आणि दुसरं त्याचं कारण असं आहे, स्वामीजी सांगत असते की भगिनी वर्गाला श्री सकट म्हणजे आपल्या प्रपंचाच्या उत्तम स्थिती सकट परमार्थ व्हावा ही स्वाभाविक प्रेरणा असते। तिची मुलं, तिचा पती, तिचं घर हे भरभराटीने युक्त असावं असं तिला स्वाभाविकपणाने वाटत असतं। पुरुषाच्या तुलनेने तिला जास्त वाटत असतं, आणि त्याच्यात काही गैर नाही, कारण सर्वांचं पालन पोषण होण्यासाठी, सर्वांची सुस्थिती राहण्यासाठी तिची खरोखरच तशी मनापासून कामना असते। आणि श्रीम या शब्दामध्ये थोडासा लक्ष्मीचा आविर्भाव आहे, श्री शक्तीचा म्हणजे लक्ष्मी शक्तीचा आविर्भाव आहे, म्हणूनही भगिनी वर्गाला श्रीम हा शब्द सांगितला जातो असं स्वामीजी सांगत असत। आणि पुरुष हा तुलनेनी, स्त्रीच्या तुलनेनी अलिप्त असतो, संसाराला जेमतेम त्याचा टेकू असतो, आणि खरा संसार भगिनीच करत असते। असं असल्यामुळे त्याला ओम देण्यासाठी काही विशेष अडचण, पूर्वी ज्यांनी विचार केला असेल त्यांना वाटली नाही, ते थेट परमात्म्याचा आणि फक्त परमात्म्याचा असा विचार करू शकतात। संसारात गेलीच देखील अशा भावनेने, अशा कल्पनेने, हे मी या वर्गासाठी सांगतो की याकरता तो ओम हा शब्द दिलेला आहे। हा जो मंत्र आहे, हा मंत्र तीन वेळेला जसं म्हणायचं आहे आणि अर्थाकडे लक्ष देऊन म्हणायचं आहे, त्या अर्थाकडे लक्ष देऊन म्हणताना जेव्हा हा मंत्र म्हणून संपेल आपला तीन वेळेला प्रत्येक वेळेला, तेव्हा आपण प्रातिभतेने, भावनेने, खरोखरच आता देह उरलो नाही इतक्या टोकाला हा भाव मिळवणं गरजेचं आहे। ती कवायत नाहीये, कवायत नसल्यामुळं आणि अति भावनेने खरोखर सद्गुरु आपल्या जीवतत्वाला उद्देशून म्हणतात की तेच तू आहेस, आणि आपणही आपल्या ठिकाणी असणारं जीवतत्व, जीवो ब्रह्मैव नापरहा या न्यायानी परमात्माच आहोत अशा भावनेने, त्यामुळे देहाचं अत्यंतिक विस्मरण होणं आवश्यक आहे। तीन वेळेला हा मंत्र म्हणत असताना असा प्रयोग, प्रयत्न आपण रोज करणं गरजेचं आहे, कारण इथं बेसावध राहिलो की मग देह सत्य, मग विचार सत्य, मन सत्य फिरायला सुरुवात, अशी दुष्ट परंपरा लागून राहते। त्यांचा प्रश्न चांगला या ठिकाणी आहे की त्यांना हा समजलेला अर्थ बरोबर आहे का, असं ते सुरुवातीला म्हणतात, बरोबर आहे। मग पुढचा प्रश्न आहे, जसं एखाद्या प्रॉसिक्युशन नको शब्द, पण विचारतात ना की हे इथपर्यंत बरोबर आहे ना, वकील विचारतात समजा, बरोबर आहे, मग त्याच्या पुढचं आता विचारतो, तसं आहे, हे जर बरोबर असेल तर परत श्वास घेताना सोहम मध्ये अहम आला कुठून, असं त्यांना म्हणायचं। जर सद्गुरूंचा उपदेश सहानी संपतो, शिष्य सोहम म्हटल्यानंतर सद्गुरु सहा असं म्हणतात, आणि शिष्य ते मान्य करतो। खरंच आता तोच भरून राहिलेला आहे आणि देहभावनेचंही विस्मरण होणं गरजेचं आहे। आणि झालं असं जर गृहित धरलं तर मग श्वासावर तोच मी आहे असं म्हणताना तो अहम किंवा मी किंवा जीव सो असं म्हणत परमात्म्याला भेटायला चाललेला आहे। परमात्म्याची क्षण दोन क्षण चार क्षण चिदाकाशामध्ये भेट घडते आहे निस्तरंगतेमध्ये अमनावस्थेमध्ये। आणि हम असं म्हणत आपल्या ठिकाणी मूळ ठिकाणी नाभीस्थानी परत येतो आहे। हा सोहम कुठून आणला असं ते विचारतात। मग त्या सहा या भावनेवर स्थिर का नको राहिला, मग सोहमचे श्वास का घ्यायचे? खरा या प्रश्नाचा थेट अर्थ असा, सोहमचे 1 3 5 7 असे श्वास घेऊन ध्यानाला बसायला सांगितले आहे। म्हणजे सद्गुरूंच्या 6 उपदेशानंतर शिष्याने साधकाने परत सोहमचे श्वास घ्यायचे याची सुसंगती कशी लावायची? याची सुसंगती अशी लावायची की सद्गुरूंनी जरी 6 म्हटलं तरी देखील आपण 6 होत नाही ही वस्तुस्थिती आहे। तत्वत काय आहे ते निराळ, काय असायला पाहिजे ते निराळ, पण काय आहे यालाही महत्व आहेच नाही। सद्गुरु जरी भले 6 असं म्हणाले तरी आपण कुठं 6 झालो? बऱ्याचदा ध्यानाला बसणाऱ्या मंडळींना त्यांचा अनुभव असा आहे की तत्वम सोहम 6 म्हणून सोहमचे श्वास कधी घेतले आणि ते घेणं बंद कधी केलं आणि ध्यानाला कधी बसला, म्हणजे केवळ श्वास घेणं बंद केलं आणि विचार करायला सुरुवात केली, इतक्या बेसावतपणाने ध्यान घडत असत। म्हणून आपल्या देहाहंतेवर मारलेला हा पहिला हातोडा आहे असं समजा। ओम तत्वम सोहम 6 अशा प्रकारे सद्गुरु सांगतात। तत्वम आपण म्हणतो सोहम आणि सद्गुरूंनी परत एक हातोडा मारला समजा देह भावनेवर की ते म्हणाले 6 तू नाहीच आहेस तरी देखील तू शिल्लक राहतो ही अडचण, अहम कोणीतरी शिल्लक राहतो ही अडचण आहे। खूपसा जाणं अपेक्षित आहे, सगळा जर गेला तर सोहमचे श्वास घ्यायचीही गरज पडणार। कित्येकांना इथेही बसले असतील असे काही साधक की अनुग्रहाचे श्लोक म्हणतानाच कधी कधी खूप तीव्र परमात्म भावना होते, मग ते श्वास घ्यायचं देखील विसरून जातात। श्वास घेताना सो सोडताना हम ही गोष्ट देखील विसरतात, होतं की नाही असं? कोणाकोणाचं होतं असं, कधी कधी होतं, प्रत्येक वेळेला होतं असं नाही। त्यामुळे जर तीव्र भावनेनी सद्गुरु म्हणतात की 6 आणि आपल्या सकट सर्व विश्व परमात्माच आहे अशी भावना झाली तर श्वास घेण्याचीही गरज नाही असं मी सांगेन। कारण या सगळ्या परमात्म्याच्या ठिकाणी स्थिर होण्याच्या युक्त्या आहेत। असं असल्यामुळं परत सोहमचे श्वास घ्यायला सांगतात की तो जो मी आहे अहम आहे तर तो आपण तोच आहोत या भावनेनी सो असं म्हणत परमात्म्याला भेटायला जातो। आणि हम म्हणून आपल्या जागी जेव्हा परत येतो तेव्हा परमात्म भावनेनी परत येतो असं करायला सांगितलेलं आहे अनुग्रहाच्या वेळेला। तुम्हाला जर आठवत असेल स्वामीजींनी तर त्या सोहमचा अर्थ देखील 6 आहे। सद्गुरु असं सांगतात की जीव म्हणजे तुम्ही सो असं म्हणत ऊर्ध्वगामी होता, चिदाकाशामध्ये परमात्म्याशी एकरूपता साधता, आणि जो जीव आहे तो आपली सगळी लक्षणं विसरून अव्यक्त अक्षर सच्चिदानंद अशा परमात्म्याशी तदाकार होतो आणि असा तदाकार झालेला हम म्हणून आपल्या ठिकाणी परत येतो। तो वस्तुत 6 भूमिकेतूनच परत येतो, पण परत एक श्वास घ्यायचा असतो, कारण ही देखील प्रक्रिया नाहीतर एका श्वासाने देखील होत, माझाही अनुभव आहे। कधी कधी मला असं होतं की एक श्वास घेतला सो की परत हम म्हणायला मी खालीच येत नाही, चांगल्या ध्यानातच जातो। जेव्हा असं होतं तेव्हा प्रश्नच नाहीये, पण जेव्हा इतकी आपली कमांड आलेली नाहीये तेव्हा पुष्कळ तत्वत जरी सद्गुरूंनी 6 असं म्हटलं आणि म्हणून तुझ्यासकट सगळा परमात्माच आहे असं सद्गुरूंनी सांगितलं तरी देखील ते जोपर्यंत माझ्या अनुभवाला आलेलं नाही तोपर्यंत ते थिअरेटिकलच झालं. त्यामुळे ही चर्चा थिअरेटिकल करायची नसल्यामुळं याचा अनुभव घ्यायचा असल्यामुळं सो आणि हम अशा प्रकारचे श्वास घ्यायला सांगितलेले आहेत. प्रथम परमात्मा आपल्यात आहे हे पाहण्यास शिकावे, नंतर तो विश्वात भरून राहिला आहे हे पाहण्यास शिकावे. हे समजले तरी ध्यानाचे श्लोक व ध्यानाचे श्वास यांचा मेळ घालताना गोंधळ उडाला आहे, तरी कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती. सहा शब्दाचा अर्थ प्रतिपादित करणारे श्वास घेता येतात का? कसे? सहा या शब्दाचा अर्थ प्रतिपादित करणारे श्वास घेता येतात का? तर श्वास घेता येतात का नव्हे, श्वास घेता येतो का? येतो. सो असं म्हटल्यानंतर एक श्वास घेतला आणि चिदाकाशात लीन होऊन गेला की पुढे खालीच आला नाही असा श्वास देखील शक्य आहे. कोणाकोणाला कधी कधी एखाद्या वेळेला अशा प्रकारे ध्यान एकच श्वास घेऊन सो असा असं होऊही शकतं, पण हा नियम नसल्यामुळे हा आवाज बारीक झाला का? हा नियम नसल्यामुळे हे माझं हलतंय.
स्वामीजी तुम्ही जर खाली गेल्यावर हलवलं नाही तरी चालेल, मी इकडे ऍडजस्ट करतो.
तसही जेव्हा स्वामीजींना स्वरूपानंदांनी अनुग्रह दिला तेव्हा स्वामीजी असं सांगत असत की ही सगळी प्रक्रिया त्यांनी स्वामीजींना समजवून सांगितली. सोहमचे श्वास घेऊन दाखवले, तसं कसं घ्यायचं हे त्यांच्याकडून करून घेतलं आणि असंच सांगितलं की 1 2 5 7 असे श्वास हे घ्यायचे आणि आपली जी मीची भावना आहे, शुद्ध मीची भावना आहे, ती ऊर्ध्वगामी करून या चिदाकाशातल्या वायुमंडळात अत्यंत स्थिर करून ठेवावी आणि परमात्मा भावनेने ध्यानाला बसावे असं स्वरूपानंदांनी स्वामींनी म्हटले. आणि ते असं म्हणाले की काही काही महात्मे असे असतात की सद्गुरूंनी तत्वम सोहम सहा असं म्हटल्यानंतर त्यांना तो बोधच होऊन जातो, मग ते सगळीकडे सहा 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 तोच भरून राहिलेला आहे अशा बुद्धीने पाहू शकतात. पण असे महात्मा फार विरळे असतात, निराळा असतात असं स्वरूपानंद स्वामीजींना म्हणाले. म्हणजे त्यावेळेला अशा प्रकारचे सोहमचे श्वास घेणं आणि याच्याही आधी सहा तत्वम सोहम सहा असं म्हटल्यानंतर आपल्या सकट सर्वत्र तोच भरून राहिलेला आहे असा बोध होणारे महात्मे देखील असतात. काना वचनाची ये भेटी सरीसाची पई किरीटी, वस्तू होऊन उठी कवणी एकी जो, असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं. सद्गुरूंचं वचन कानावर आल्यानंतर त्या सरशी वस्तू होऊनच उठतात, त्यांना ध्यानाला बसण्याची देखील आवश्यकता भासत नाही, त्यांना बोधच होऊन जातो. पण हे इतकं सोपं नाही असं असल्यामुळं हे तत्वत जरी काही असले याचे अर्थ तरी आपल्या परिस्थितीत आपल्याला हे लक्षात येतं की आपण पूर्ण देहबुद्धीवर असतो, ध्यानात विकारांचं चिंतन आपल्याकडून घडतं, विषयांचं चिंतन आपल्याकडून घडतं. जरी सहा असं म्हणून गोष्ट संपली शब्दांमध्ये तरी आपल्याबाबत तसं घडलेलं नाहीये असं असल्यामुळं हे थिअरेटिकल जरी बरोबर असलं तरी देखील आपल्याला करताना या पद्धतीने सोहमचे श्वास नंतर घेणं हे सुसंगतच आहे, कारण आपला तसा पूर्ण बोध तसा भाव झालेला नाही. जर तसा भाव झाला असता तर हा प्रश्न गैर लागू असता, हा प्रश्न विचारलाच नसता, हा केवळ बुद्धीला पडलेला तर्काला पडलेला प्रश्न आहे म्हणून तर हा विचारला गेला. जर तसा अनुभव आला असता तर प्रश्न विचारायचा प्रश्नच येत नाही, पण प्रश्न मात्र फार सुंदर होता. अशा प्रकारचा प्रश्न गेल्या 15 वर्षात मला पहिल्यांदा विचारला गेला, हा प्रश्न मला त्यामुळे खूप आवडला. क्रांती अभिनंदन.
जे गया या चकाणी जगावे गळा धनी जगावे गळा या चकाणी जगावे गळा धनी मुठ भर पोला साथ दिली का सुवर्ण नगरी कोणी मुठभर पोया साथ दिली का सुवर्ण नगरी कोणी कुणी बाल मित्र दारात अवघडे कटिकौटी न फाटती मुठभर पोह्याच्या प्रेमाने धन्य होय पनवटी भेटाया भक्ता सधावला भेटाया भक्ता सधावला त्रैलोक्याचा धनी भेटाया भक्ता सधावला त्रैलोक्याचा धनी मुठभर पोह्यासाठ दिली का सुवर्ण नगरी कुणी सवे घेऊनी सहस्र सोळा सेवेला सादर वस्त्राभरणे अनपक्वाने पुणे नसे तिळभर भक्तीला भगवंत घालतो भक्तीला भगवंत घालतो मायेची गवसणी भक्तीला भगवंत घालतो मायेची गवसणी मुठभर पोह्या साथ दिली का सुवर्ण नगरी कुणी जीवा शिवाच्या भेटी मध्य शब्दा विण बोलणे त्रिपुटी करिता याचक दाता अनपुठले मागणे निजस्मरणी मध्ये ओवितो निजस्मरणी मध्ये ओवितो भक्त रूप हे मणी निजस्मरणी मध्ये ओवितो भक्त रूप हे मणी मुठभर पोह्या साथ दिली का सुवर्ण नगरी कुणी सुवर्ण नगरी दिली बांधुनी मित्र प्रेम जाळुनी परंतु माया पाश घेतले निघताना काढुनी सुवर्ण नगरी दिली बांधुनी मित्र प्रेम जाळुनी परंतु माया पाश घेतले निघताना काढुनी माया सरता भक्त जाहला माया सरता भक्त जाहला ब्रह्मरूप होऊनी माया सरता भक्त जाहला ब्रह्मरूप होऊनी मुठभर पोह्या साठ दिली का सुवर्ण नगरी कुणी जगावे गळा याचक आणिक जगावे गळा धनी जगावे गळा याचक आणिक जगावे गळा धनी मुठभर पोह्या साथ दिली का सुवर्ण नगरी कुणी दिली का सुवर्ण नगरी कुणी देईल का सुवर्ण नगरी कुणी
खूप छान ब्रह्म ब्रह्मसत्ता स्पंदनशील आहे का ब्रह्मकारक आहे ब्रह्मसत्यतेचे स्पंदन कार्यात प्रगट होते ब्रह्मसत्यतेचे स्पंदन चिदाकाशात प्रगट होते का की हृदयात प्रगट होते अनाहत हे त्याचेच स्पंदन असते का नाद बिंदू कला ज्योती हे ब्रह्मसत्यतेचे स्पंदन असते का ब्रह्मसत्यतेचे स्पंदन कार्यातून प्रगट होते कर्मफल म्हणून असते का मुक्तीच्या उद्देशाने केलेले कर्म मिथ्य आहे की शाश्वत फलदायी आहे अशा प्रकारचे प्रश्न आहेत बरं ब्रह्माचं वर्णन ते स्पंदनशील आहे असं जसं सांगितलं जातं तसं ते स्पंदनरहित आहे असंही सांगितलं जातं. तदेजती तन्नैजती तद्दूरे तदु अंतिके तदंतरस्य सर्वस्य तदु सर्वस्यास्य बाह्यतः. हालचाल करणारं ते ब्रह्म आहे, ते मुळीच हालचाल करत नाही, ते अत्यंत दूर आहे, ते अत्यंत जवळ देखील आहे. तदंतरस्य सर्वस्य सर्व अंतराच्याही आत ते आहे, तद अंतरस्य बाह्यतः आणि ते सर्वात दूर आहे असं ब्रह्माचं वर्णन केलं जात. ब्रह्म म्हणजे केवळ ज्ञानमय शुद्ध जाणीव स्वरूप अशी स्थिती. ज्या ठिकाणी जाणीव आहे पण जाणीवेचं स्वतंत्र स्फुरण मी जाणतो असं नाही, कारण मी हा देह संघाताशी संबंधित असल्यामुळं मीचा तिथं लोप झालेला असतो पण जाणीव मात्र शिल्लक असते अशी स्थिती. ब्रह्म हे आदिरहित असं आहे, ब्रह्म हे अनुत्पन्न आहे, ते सदान कदा नेहमीच आहेच आहे असं होतं. जेव्हा हे आकाश नव्हतं तेव्हाही ते होतं, जेव्हा वायू नव्हता तेव्हाही ते होतं, जेव्हा पृथ्वी नव्हती तेव्हाही ते होतं, जेव्हा काहीच नव्हतं तेव्हाही जे होतं त्याला ब्रह्म असं म्हणतात. ब्रह्म स्पंदनशील देखील आहे. ब्रह्माच्या ठिकाणी पहिलं जे स्पंदन झालं ते एकोहम बहुस्याम प्रजायेय इति असं उपनिषद म्हणतात. विचार हे स्पंदन आहे, स्फुरण हे स्पंदन आहे. ब्रह्माच्या ठिकाणी कसलंही स्फुरण नसताना देखील ब्रह्माच्या ठिकाणी स्फुरण झालं किंवा झाल्यासारखं वाटलं आणि तेवढं झाल्याबरोबर विश्व निर्माण झालं अशी एक विश्वाची उपपत्ती उपनिषद सांगत. तेवढ्यामुळं त्याच्या ठिकाणी एक अहंकार निर्माण झाला आणि त्या अहंकारातून त्या अहंकाराला मूळ माया किंवा मूळ शक्ती असं म्हटलं गेलं आणि त्या मूळ मायेतून त्रिगुण त्रिगुणातून पंचमहाभूत त्यांची समन्वयात्मक कर्म आणि सृष्टी रचना असा एक क्रम वेदांतामध्ये सांगितलेला आहे. हा जो सगळा क्रम आहे हे ब्रह्माचं स्पंदन आहे. आपण हे ब्रह्माचं स्पंदन आहोत, आमचं असणं हे ब्रह्माचं स्पंदन आहे. इथं असणारा यच्च यावत जीव हे ब्रह्माचं स्पंदन आहे. मग आमचे विचार देखील ब्रह्मस्पंदन आहे, आमची कृती ब्रह्मस्पंदन आहे, आमचं कर्म ब्रह्मस्पंदन आहे, पण आमचं कर्म हे ब्रह्मापेक्षा वेगळं नाही. आम्ही काहीही कर्मफळ मिळवलं तरी ते कर्मफळ देखील व्यापक ब्रह्माच्या अंतर्गतच असतं असं असल्यामुळं ते वेगळं स्पंदन काही नाही. म्हटलं तर आमचं कर्म हे ब्रह्मस्पंदन आहे, म्हटलं तर संसार हा ब्रह्माचंच स्पंदन निश्चित आहे. आमचा जन्म हे ब्रह्माच्या ठिकाणी झालेलं स्पंदन आहे. आमचा मृत्यू हे जन्म ब्रह्माच्या ठिकाणी झालेलं स्पंदन आहे. स्पंदन हे वेगळेपणाने अनुभवाला येत असल्यामुळं जे वेगळेपणाने आणि काही आहे असं भासतं ते ब्रह्माचं स्पंदनच आहे. असं असल्यामुळं नाद हे ब्रह्माचं स्पंदन आहे, बिंदू ब्रह्माचं स्पंदन आहे, कला ज्योती उलट हे जास्त आहेत असं मी म्हणे. नाद बिंदू कला ज्योती हे निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य अशा ब्रह्माचा बोध होण्याच्या अलीकडच्या गोष्टी आहेत, अगदी अलीकडच्या गोष्टी आहेत. तिथून एखादी पायरी चढायची आणि निस्पंद अशा ब्रह्मस्थितीपर्यंत पोहोचायचं त्याच्या अलीकडचं किंचित असणार असं हे स्पंदन आहे, ब्रह्मस्पंदनच आहे. ब्रह्मसत्यतेचं स्पंदन चिदाकाशात होत, मूर्धनी आकाशात होत. ब्रह्मसत्यतेचं स्पंदन आमच्या हृदयात धडधडीच्या रूपाने होत, आमच्या ठिकाणी जी धुगधुग असते ती ब्रह्मसत्यतेचं स्पंदनच आहे. अनाहत हे देखील ब्रह्म स्पंदन म्हणता येईल. पण हे जे सगळं स्पंदन आहे हे मायेत येतं असं शास्त्र म्हणत, हे मायेमध्ये येतं. कोणताही अनुभव मायेमध्ये येतो, मायेमध्ये येतो याचा अर्थ अहंकारयुक्त ब्रह्माच्या ठिकाणी, अहंकारयुक्त अशा आमच्या ठिकाणी होणारी प्रत्येक गोष्ट ही तत्वतः ब्रह्मस्पंदन असली, मगाशी ते सो सहा म्हणून थांबल्यावर मग सोहम म्हणायचं का, अशा तात्विक किंवा थिअरटिकल अशा गोष्टीतच हे गेलं शेवटी. हे जरी अंतत ब्रह्मस्पंदन असलं तरी देखील ब्रह्माच्या खऱ्या व्याख्येमध्ये, ब्रह्माच्या खऱ्या स्थितीमध्ये अशा प्रकारे तत्वत आमचं असणं हे ब्रह्मस्पंदन म्हटलं तरी देखील आमचं नसणं हे देखील ब्रह्मस्थिती आहे असं ब्रह्म हे दोन्हीनी भरलेलं असल्यामुळं अशा प्रकारचा अनुभव हा वेगळेपणाने आलेला अनुभव हा शेवटी मायेचं लक्षण येतो. म्हणून ध्यानातले देखील उत्कटातले उत्कट अनुभव हे अंतिम नसतात, ते मन असल्याचं लक्षण समजलं जातं. जसं मूर्धनी आकाशाच्या ठिकाणी इथं टाळूच्या ठिकाणी होणारं स्फुरण, चिदाकाशाच्या ठिकाणी होणारं स्फुरण, तसंच नाद ऐकू येणं, हे सगळं ब्रह्मस्पंदन जरी म्हटलं तरी देखील आणि अत्यंत सूक्ष्म अशा ध्यानाच्या स्थितीमध्ये होत असलं तरी ही अवस्था देखील ओलांडून निस्पंद अशा ब्रह्माला प्राप्त होणं हे परमकर्तव्यच राहतं. कारण जर कोणालाही अनाहत नाद अनाहत ध्वनी ध्यानाच्या वेळेला ऐकू कोणाला तरी क्वचित येतो, पण काही मंडळी आवाज ऐकण्यामुळे हैराण झालेले असतात. आपल्या इथं कोणी शास्त्रीय बोलताना जरा मला असं वाटतं की आपण बोलायला नाही पाहिजे विज्ञानाच्या संबंधी बोलताना, पण एका विशिष्ट डेसिबलचा वरचा ध्वनी आणि त्याच्यापेक्षा खालचा ध्वनी ऐकण्याची क्षमता आपल्या श्रवणेंद्रियांना नसते. एका विशिष्ट मर्यादेमधून जाणारा जो ध्वनी आहे तेवढाच आपण ऐकू शकतो, त्याच्यापेक्षा जर खालून जाणारा ध्वनी असेल तर आपल्याला त्याचं ज्ञान होत नाही. आणि अति तीव्र अतिवरून जाणाऱ्या ध्वनीचा देखील आपल्याला ज्ञान होत नाही, आपल्याला तो ऐकू येत नाही. पण काही काही मंडळींना अपघातानी अतिशय सूक्ष्म जाणाऱ्या लहरी देखील ऐकायला यायला सुरुवात होते, त्या लहरी त्यांच्या शरीरातल्याच असायची शक्यता असते. अशा वेळेला त्यांना कायम आवाज ऐकू येतो, रात्री झोपेत देखील धक 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 असा कुठला तरी आवाज, काय त्या आवाजाचं स्वरूप आहे ते सांगू शकत नाही. कोणाला कधी शिट्टी वाजल्यासारखं होतं, कोणाला कधी अनेक काहीतरी होतं. आपलं श्रवणेंद्रिय मानवी श्रवणेंद्रिय ज्या मर्यादेमध्ये काम करतं त्याच्यापेक्षा कमी लहरी देखील जर ग्रहण व्हायला लागल्या तर तुम्हाला सतत आवाज ऐकू येतो पण त्याचा त्रास व्हायला सुरुवात होतो. अनाहत ध्वनी जो आहे तो देखील अतिशय सूक्ष्म अशा देह मन बुद्धीच्या अतिशय सूक्ष्म अशा ठिकाणी मन अतिलीन झालेलं असताना अचानक तुम्हाला समुद्राचा ध्वनी ऐकू येतो. पण खरं ते असं आहे की तुमच्या रक्ताच्या प्रवाहाचा आवाज तुम्हाला ऐकू येतो. पावा वाजवल्याचा आवाज ऐकू येतो पण हा कुठला तरी अंतर्ध्वनी आहे. ध्वनी ज्या न्यायाने ऐकू येतो तो न्याय असा आहे की आहत ध्वनी जो असतो, इथं मी आवाज आपटला त्या आघातामुळे हवेमध्ये कंपन निर्माण होतात आणि ती कंपन तुमच्या कानापर्यंत पोहोचतात आणि कानाच्या पडद्यातून ती हाडाची साखळी तिथून जेव्हा ती जातात तेव्हा ती विशिष्ट तऱ्हेने परिणाम तिथं झाल्यामुळे अत्यंत नाजूक अशा त्या हाडांच्या साखळीवर तुम्हाला त्या ध्वनीचं ज्ञान होतं. पण बाहेर असा कुठलाही ध्वनी झालेला नसताना शरीरात सतत ध्वनी चालूच आहे. कधी कधी तुम्हाला ते जाणवतं, तुमचं पोट गुडगुडतं, तुम्हालाच ऐकू येतं. अशा प्रकारे काही अगदी कमी वेळेला आपला आपल्याला शरीरातला ध्वनी ऐकू येऊ शकतो. तिथं जो ध्वनी निर्माण होतो त्याच्या लहरी देखील आपल्या कानाच्या पडद्यापासून जातच असतात पण त्या कमी असल्यामुळं क्षमतेच्या कान टिपू शकत नाही. पण अत्यंत सूक्ष्म सखोल अशा ध्यानाच्या स्थितीत कोणाकोणाला, प्रत्येकाला नाही, हा ध्वनी देखील ऐकू येतो. हा आहत ध्वनी नसल्यामुळे याला अनाहत ध्वनी म्हणतात. हा बाहेरून मुद्दामून निर्माण न केलेला ध्वनी आणि तुम्हाला ऐकू न येता मलाच फक्त ऐकू येतो हे एक आश्चर्यासारखं वाटतं असं असल्यामुळे ध्यानातला तो विशेष अनुभव धरला जातो. पण जेव्हा असं घडतं तेव्हा अशी शक्यता आहे की आता याच्या पुढे अजून 2-5 पावलं टाकली तर तुम्ही अतिशय सूक्ष्म अशा ब्रह्मसत्तेशी तादात्म्य पावण्याची शक्यता आहे. त्या ध्वनीत गुंतून जाऊ नका. तत्वत जरी सगळं जगत हे ब्रह्मस्पंदन असलं तरी देखील ब्रह्मस्पंदन आहे हे आपल्याला समजत नाही. त्याच्याऐवजी आम्हाला विषयांचं ज्ञान होत. ते स्पंदन आम्हाला डोळ्याच्या कानाच्या स्पर्शाच्या माध्यमातून लक्षात येत. शास्त्रज्ञांना माहीत झालेलं आहे की किरण, सूर्य प्रकाश किंवा कोणत्याही प्रकाशाचा किरण हे देखील स्पंदनच आहे असं शास्त्रज्ञांना माहीत झालेलं आहे. सूर्यापासून 7 सेकंदात का काय आपल्यापर्यंत किती सेकंदात, 8 मिनिटांमध्ये सूर्यप्रकाश सूर्यकिरण पृथ्वीपर्यंत येतो. तर खरं म्हणजे तो पुढं पुढं स्पंदन होत असतं त्याचं विशिष्ट प्रकारे. पण हे स्पंदन जे आहे हे ऐकण्याची शक्यता नसून डोळ्यांना पाहण्याची शक्यता आहे. सगळं विश्वच एक प्रकारे स्पंदन आहे असं आता शास्त्रज्ञांना समजलेलं आहे. असं असल्यामुळे ब्रह्म आणि ब्रह्मसत्ता हे स्पंदनशील निश्चितच आहे. तरी देखील त्याच्या स्पंदनाकडे जर लक्ष दिलं तर विषयांकडे लक्ष जातं ही अडचण आहे. कर्म हे जरी ब्रह्मस्पंदन असलं तरी आमचं कर्म हे इंद्रियांच्या तृप्ती करता असतं. ते ब्रह्मस्पंदन म्हणजे ब्रह्माच्या व्याख्येमध्ये बसेल असं आम्हाला करता येत नाही. त्यामुळं कर्म हे मी करतो हा भाव काढून फलाशा टाकून हे सगळे स्पंदनाचा भाव सोडण्याचे अभिनिवेश काढून करण्याचा प्रयत्न करावा असं जे सांगितलं जातं ते याच करता सांगितलं जातं. स्पंदन ही आम्हाला जाणवणारी गोष्ट आहे. व्यापक ब्रह्मशक्तीमध्ये स्पंदन नाही. त्याच्यापासून अहंकारांनी वेगळे झालेल्या आम्हाला काही ना काही भासत आहे असं होत आहे असं घडत आहे. मुक्तीच्या उद्देशाने केलेलं कर्म हे देखील एक स्पंदन जरी असलं तरी देखील, मिथ्या असलं तरी देखील हे कर्म मात्र आपल्याला म्हणजे ध्यानादी, नामादी, साधनादी, पूजादी, ज्ञानेश्वरी श्रवण अशा प्रकारचं हे निस्पंद, निष्कंप, अविक्रिय अशा आत्मस्थितीपर्यंत घेऊन जायला सक्षम असं राहत असं असल्यामुळे ब्रह्माची निष्कंप आणि निस्पंद अशी स्थिती प्राप्त करणं हे जीवाचं परम कर्तव्य ठरत. स्पंद तर आम्हाला माहीतच आहे, त्या स्पंदाने आम्ही जास्तीत जास्त जीवनाकडे ओढले जातो, अहंकार युक्त असं आम्हाला समजल्यामुळे ब्रह्माचं जे दुसरं टोक आहे तर तिथं जाण्यासाठी म्हणून सगळा परमार्थ निर्माण झालेला आहे. ज्या कोणाला सगळी कर्म करत असताना सगळ्या प्रकारचे भोग भोगत असताना देह मन बुद्धीच सगळं जीवन जगत असताना अशा अत्यंत स्थिर शांत अशा आत्मस्थितीकडे लक्ष आहे त्याला जगत हा एक खेळ किंवा लीला किंवा नाटक आहे असाच प्रत्यय येतो, अशाच बोधामध्ये तो राहतो. त्यामुळं त्याचा जन्म आणि मृत्यू याला देखील ते नाही असं म्हणतात. आम्हाला जन्मही नाही, आम्हाला मृत्यूही नाही. एक प्रकारे जन्म आणि मृत्यू होत असताना देखील आम्हाला भोगही नाही आणि आम्हाला त्यागही नाही. या सगळ्या स्पंदनातल्या स्थिती आहेत एक प्रकारे. पण या स्थिती जो नाकारतो अंतर अनुभवानी तर तो मात्र ज्ञाता समजला जातो. अंतर अनुभवानी जो याची गाढ प्रचिती घेतो तो निस्पंद, अविक्रिय, अकर्ता, अभोक्ता अशा शाश्वत ब्रह्मस्थितीला प्राप्त होतो. कारण स्पंदन आहे याचा अर्थ ते निर्माणही होत आणि नाहीसही होत. जगत निर्माणही होत नाहीसही होत. फूल उगवत आणि निर्माल्य देखील होत. जीवन निर्माण होत आणि संपत देखील. स्पंदनाला महत्व नसून त्याच्या मूळ स्थितीमध्ये जी शांती आहे, जी समाधानाची स्थिती आहे, जी सुखमय स्थिती आहे त्याला अंततः अत्यंत महत्व आहे. म्हणून हे जरी स्पंदन रूप असलं आणि हे सगळे अनुभव म्हणून चिदाकाशाच्या ठिकाणी असणारा ब्रह्मस्पंदनाचा अनुभव किंवा मस्तकाच्या माथ्यावर इथं होणारा अनुभव हा देखील जर सतत व्हायला लागला तरी त्रासदायक होऊ शकेल. त्याच्याऐवजी बोधानी असणारा शाश्वत असा बोध, शाश्वत अशी स्थिती बोधाची ही कुठल्याही शारीरिक हालचालीशिवाय असणारी ही जास्त आरामदायी अशी असते. त्यामुळं अनुभव जोपर्यंत येतो आहे तोपर्यंत तो अजून पोचला नाही असं समजायला हरकत नाही. अजून बाकी आहे, अजून चालणं आवश्यक आहे असं म्हणून म्हटलं जात. सद्गुरु म्हणतात जेव्हा शिष्य सांगतो की असं होत असं दिसतं असं ऐकू येतं तेव्हा ते म्हणतात की चांगलं चाललंय पण जरा दुर्लक्ष कर, याच्या पुढे अजून तुला जायचं आहे. हे त्याकरता सांगितलं जात. अर्धा मिनिट आपण शांत बसू. हरी 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 स्वामीजी. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. बसन कर्म की जय. जय जय रघुवीर सुमन. एक एक तुम्हाला
पंढरपूर आनंद यात्रेविषयी सांगायचंय खरं की